नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीचा मन की बात मधून गौरव. विधिमंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन. त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द. बीड इथं विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणी दोन फरार शिक्षकांना अटक. अमेरिकी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा आयुष शेट्टी अजिंक्य तर तन्वी शर्माला उपविजेतेपद. आणि मराठवाड्यात पुढचे तीन दिवस हवामान विभागाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीपाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम मालिकेच्या 123 भागात बोलत होते. आणीबाणीच्या आठवणींसह आंतरराष्ट्रीय योग दिन, टॅकोमा या डोळ्यांच्या आजाराचं निर्मूलन, दीर्घकाळानंतर सुरू झालेली कैलास मानसरोवर यात्रा, जुलैमध्ये सुरू होणारी अमरनाथ यात्रा, आगामी श्रावण महिना, भगवान जगन्नाथ रथयात्रा, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलेले पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आदी मुद्द्यांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष विविध देशातल्या जनतेसाठी पाठवण्यात आले असून याबद्दल अनेक देशातून आभाराचे संदेश आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. सर्वांनी आपापल्या राज्यातल्या बौद्ध स्थळांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातले रहिवासी रमेश खरमाळे हे वनसंवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची पंतप्रधानांनी माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा या आदर्श गावाचा पंतप्रधानांनी गौरवानं उल्लेख केला. ते म्हणाले,
महाराष्ट्र के एक गांव ने भी बड़ी शानदार मिसाल पेश की है. छत्रपति संभाजीनगर जिले की ग्राम पंचायत है पाटोदा. ये कार्बन न्यूट्रल गांव पंचायत है. इस गांव में कोई अपने घर के बाहर कचरा नहीं फेंकता. हर घर से कचरा इकट्ठा करने की पूरी व्यवस्था है. यहां गंदे पानी का ट्रीटमेंट भी होता है. बिना साफ किए कोई पानी नदी में नहीं जाता. यहां उपलों से अंतिम संस्कार होता है और उस राख से दिवंगत के नाम पर पौधा लगाया जाता है. इस गांव में साफ सफाई भी देखते ही बनती है. छोटी छोटी आदतें हैं, जब सामूहिक संकल्प बन जाती हैं तो बड़ा बदलाव तय हो जाता है.
पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात पाटोदा ग्रामपंचायतीचा गौरव केल्याबद्दल गावच्या सरपंच जयश्री किशोर देवेकर यांनी त्यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या,
सर्वप्रथम मोदी सरकार यांचं खूप खूप धन्यवाद आमच्या गावाचं कौतुक केल्याबद्दल. गावामध्ये आमच्या लोकसहभागामुळे आज आमचं गाव हे मोठ्या लेवलला गेलेलं आहे. आमच्या गावामध्ये महिलांना सगळ्यात जास्त सुविधा अवेलेबल केलेल्या आहेत.
गावचे उपसरपंच कपिंद्र पेरे पाटील यांनी लोकसहभागातून झालेल्या विकासामुळेच आपल्या गावाचा मन की बात मध्ये पंतप्रधानांनी समावेश केल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले,
आज आमच्या 3 पिढ्यापासून गावाच्या विकासासाठी लोक जात आहेत. आजी माझी अशा आधीचेही गावातले ज्येष्ठ वयोवृद्ध यांनी जे काम केलं आणि त्या कामातून आम्ही पुढे गावाचं नाव नेण्याचा एक प्रयत्न केला. त्या प्रयत्नातून आज मन की बात मध्ये आमचं नाव आलं. पण येणाऱ्या ज्या पिढी आमच्या पुढच्या, का आपण जर एकत्र असलो, सगळ्याचे विचार विनिमय सारखे असले, तर गावाचं नाव हे जगाच्या पातळीवर सुद्धा आपण नेऊ शकतो.
नागपूर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश आणि या विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांनी केलं आहे. सरन्यायाधीशांच्या हस्ते विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं काल उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून मुंबई विद्यापीठाच्या उभारणीसाठी जागेची निवड करण्यात आल्याची माहिती दिली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. येत्या 18 जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात एकूण 12 विधेयकं सादर होणार असून 6 अध्यादेश पटलावर ठेवले जाणार आहेत. दरम्यान शालेय शिक्षणात तिसऱ्या भाषेसंदर्भात शिफारशी करण्यासाठी डॉ नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातले दोन्ही शासन निर्णय रद्द करत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी आणि इंग्रजी या भाषा पहिल्या वर्गापासून लागू करण्याबाबतचा अहवाल स्वीकारून त्यावर अंमलबजावणीचा निर्णय घेतला होता. याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं. आपल्या सरकारनं मात्र मराठी भाषा सक्तीची करून हिंदी ही ऐच्छिक भाषा म्हणून ठेवली असल्याचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले,
राज्यामध्ये आम्ही मराठी अनिवार्य केली, हिंदी ऑप्शनल केली, कुठलीही भारतीय भाषा शिकता येईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. पण तरी देखील झोपलेलं उठवता येतं, झोपेचं सोन घेतलेलं उठवता येत नाही.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला. भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय, हिंदीची सक्ती, शक्तीपीठ महामार्गाला विरोध इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत विरोधकांची भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. हे सर्व मुद्दे अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचं दानवे यांनी सांगितलं. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हिंदी विषयाच्या मुद्द्यावर यासंदर्भातल्या सरकारच्या आदेशाची काल अनेक ठिकाणी होळी केली. बीड तसंच हिंगोली इथं याबाबत शासन निर्णयाची होळी करून आंदोलन करण्यात आलं. बीड इथं विद्यार्थिनीचा लैंगिक छळ प्रकरणी दोन फरार शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. मांजर सुंबा इथून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी 26 जून रोजी गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही शिक्षक फरार झाले होते. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथक एसआयटी मार्फत चौकशीची मागणी पावसाळी अधिवेशनात करणार असल्याचं आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते काल बीड इथं वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रांगे पाटील यांनी काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मराठा समाज बांधवांची राज्यव्यापी बैठक घेतली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या 29 ऑगस्टला मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. अहिल्यानगर इथं पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला जेरबंद केलं आहे. 200 तसंच 500 रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या 3 आरोपींना प्रथम पोलिसांच्या पथकानं सापळा लावून अटक केली. त्यांच्या ताब्यातून 2 लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. आरोपी टेंभुर्णी इथं बनावट नोटा तयार करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली. त्यानंतर पोलिसांनी टेंभुर्णी इथं छापा टाकून 66 लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा आणि इतर साहित्य जप्त केलं. छत्रपती संभाजीनगर इथं महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम कालही सुरू होती. या मोहिमेत काल जालना रस्त्यावरची सुमारे 650 अतिक्रमणं काढण्यात आली. परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं तालुका न्यायालयाच्या नव्यानं बांधण्यात येत असलेल्या इमारतीची आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी काल पाहणी केली. हे काम गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण होईल याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना गुट्टे यांनी संबंधितांना केली. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानं काल फलटण इथून प्रस्थान करत बरड पालखी तळावर मुक्काम केला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण काल इंदापूर इथं पार पडलं, तर संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज परांडा इथून सोलापूर जिल्ह्यात बिटरगाव इथं पोहोचणार आहे. दरम्यान जालना इथल्या प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या आनंदी स्वामी महाराजांच्या यात्रा उत्सवाला कालपासून सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर इथं आकाशवाणीतले अधिकारी तसंच नैमित्तिक उद्घोषकांचा स्नेह मेळावा काल पार पडला. सातारा परिसरात आद्येश्वरी उपासनागृहात झालेल्या या मेळाव्यात सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसह उपस्थित सर्वांनी आकाशवाणीतल्या आठवणींना उजाळा दिला. भारताचा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीनं अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं आहे. या स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम फेरीत आयुषनं कॅनडाच्या ब्रायन यांग ह्याला 21-18 21-13 असं सरळ 2 सेट्समध्ये पराभूत करत इतिहास घडवला. महिला एकेरीत मात्र भारताच्या तन्वी शर्माला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. काल झालेल्या अंतिम फेरीत तन्वीला चीनच्या बेईवेन झांग हिच्याकडून 11-21 21-16 10-21 असा पराभव स्वीकारावा लागला. हवामान. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यासाठी हवामान विभागानं आज तर नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यासाठी पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात 3 जुलैपर्यंत तुरळक पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल साईटेकडी परिसरात वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. वनविभागानं उपलब्ध करून दिलेल्या रोपट्याचं सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेना तसंच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रोपण केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. विधिमंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन. त्रिभाषा सूत्राचा शासन निर्णय रद्द. आणि अमेरिकी खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं आयुष शेट्टी अजिंक्य. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.